आनंद सांगू सखे किती ग आनंद सांगू सखे। श्रीराम कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या प्रासादामध्ये गृहस्थाश्रमींची सौख्य भोगू लागले। अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी आणि तरीही शालीन असलेले श्रीराम सर्वांना अत्यंत प्रिय होऊ लागले। श्रीरामांची एकंदर वागणूक पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरतं येत होतं। एकदा सहज त्यांच्या मनामध्ये आलं, हे राज्य आता आपण श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा। त्यांनी आपला हा विचार गुरुजन, मंत्री, कैकेयी आणि जनकादिक स्वकीयांच्या कानी घातला। त्या सर्वांनीच त्या विचाराला होकार दिला। प्रजाजन तर आनंदाने वेडेच झाले। दशरथाने प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावरती श्रीरामचंद्र सिंहासनस्थ होणार। आणि अशावेळी उर्मिला ती भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदानं तिला म्हणू लागल्या,
आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती। सीता वल्लभ उद्या व्हायचे, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती। सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता। सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता। जरा गर्विता जरा लज्जिता, जरा गर्विता जरा लज्जिता, राजभूषणा भूषवील ही कमनीय तव आकृती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती।